गोस्वामी तुलसीदास जी इस भजन में कहते हैं कि हे भगवान राम, मेरे आपके तो तरह तरह के संबंध हैं, आपको तो अपनाना ही होगा मुझे। यदि आप दयालु हैं तो मैं दीन हूं, आप दानी हैं तो मैं भिखारी हूं।
तू दयालु दीन हो, तू दयालु दीन हो, तू दानी हो भिखारी, तू दयालु दीन हो, तू दानी हो भिखारी हो, प्रसिद्ध पात की प्रसिद्ध पात की, तू पाप पुंज हारी, तू दयालु दीन हो, तू दानी हो भिखारी, तू दयालु दीन हो। नाथ तू अनाथ को, अनाथ कौन मोसो, नाथ तू अनाथ को, अनाथ कौन मोसो, मो समान आरत नाही, मो समान आरत नाही, आरती हर तो सो, तू दयालु दीन हो, तू दानी हो भिखारी हो, प्रसिद्ध पात की, तू पाप पुंज हारी, तू दयालु दीन हो, तू दानी हो भिखारी। ब्रह्म तू जीव हो, तू ठाकुर हो चेरो, ब्रह्म तू जीव हो, तू ठाकुर हो चेरो, तात मात गुरु सखा, तात मात गुरु सखा, तू सब विधि ही तुमे रो, तू दयालु दीन हो, तू दानी हो भिखारी हो, प्रसिद्ध पात की, तू पाप पुंज हारी, तू दयालु दीन हो। तो ही मोही नाते अनेक, तो ही मोही दयालु दीन हो, तू दयालु दीन हो, तू दयालु दीन हो,